दुसरा इतिहास अध्याय दोन। शलमोनाने परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर आणि एक राजमंदिरही बांधावयाचे योजिले। शलमोनाने 70,000 ओझे करी, डोंगरातून धुंडे काढणारे 80,000 व त्याचवर देखरेख करण्यासाठी 3,600 लोक मोजून काढिले। शलमोनाने सोरेचा राजा हुराम याला सांगून पाठविले की, माझा बाप दाविद याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवास मंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठविले, तसाच व्यवहार माझ्याशी करा। पहा, मी आपला देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर बांधित आहे। ते परमेश्वरास समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी शब्बाथ दिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर याने नेमिलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावे, म्हणून ते मी बांधित आहे। इस्रायलांचा हा निरंतरचा विधी होय। जे मंदिर मी बांधित आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे। आकाश व नभोमंडल यात तो समावत नाही, तर त्याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची कोणास ताकद आहे? त्याच्या निवासासाठी मंदिर बांधण्याची माझी काय प्राज्ञा? केवळ त्याच्यापुढे धूप जाळावा म्हणून मी हे मंदिर बांधित आहे। तर माझा बाप दाविद याने तरतूद करून ठेविल्याप्रमाणे यहुदात व यरुश्लेमेत जे कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सोने, रुपे, पितळ व लोखंड यांच्या कामात आणि जांभळे, किरमिजी व निळ्या रंगाचे कापड तयार करण्याच्या कामात निपुण आणि खोदीव काम जाणणारा असा एक कारागीर मजकडे पाठवून द्या। तशीच मजकडे लबानोनाहून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे पाठवून द्या। मला ठाऊक आहे की आपल्या सेवकास लबानोन येथील झाडे कापण्याचे काम माहीत आहे। आपल्या सेवकांबरोबर माझेही सेवक राहून माझ्यासाठी विपुल लाकूड तयार करतील, कारण जे मंदिर मी बांधणार आहे ते भव्य होणार आहे। आपले जे सेवक लाकडे कापतील त्यास मी 20,000 कोर झोडलेले गहू, 20,000 कोर जव, 20,000 बथ द्राक्षारस व 20,000 बथ तेल देईन। तेव्हा सोराचा राजा हुराम याने शलमोनास असे पत्रोत्तर लिहिले की, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे, म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमिले आहे। हुरामाने आणखी असे लिहिले की, आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य, परमेश्वराप्रित्यर्थ मंदिर बांधण्याच्या आणि राजमंदिर बांधण्याच्या कार्यासाठी त्याने दाविद राजास बुद्धिसंपन्न आणि चातुर्य व अक्कल यांनी मंडित असा पुत्र दिला आहे। तर मी आपला बाप हुराम याचा एक बुद्धिमान कारागीर पाठवित आहे। तो दानवंशातील एका स्त्रीचा पुत्र असून त्याचा बाप सोर येथला होता। तो सोने, चांदी, पितळ, लोखंड, पाषाण व लाकूड यांचे काम करण्यात, जांभळे, निळे, तलम सणाचे किरमिजी कापड तयार करण्यात, कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात व सर्व प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे। आपल्या कारागिरांबरोबर व माझा स्वामी आपला बाप दाविद याच्या कारागिरांबरोबर त्यास कामावर नेमा। आता माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल व द्राक्षारस पाठवितो असे म्हटले आहे, तर ती त्यांनी आपल्या नोकरांकडे पाठवून द्यावी। जितक्या लाकडाचे आपणाला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील, तेथून ते आपण यरुश्लेमेस घेऊन जावे। शलमोनाचा बाप दाविद याने इस्रायल देशात राहणाऱ्या सर्व उपरी लोकांची गणती केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने त्यांची गणती केली। तेव्हा ते 1,53,600 भरले। त्यातून त्याने 70,000 ओझे करी, 80,000 पहाडातले धोंडे काढणारे व 3,600 त्याचवर देखरेख करणारे नेमिले।